श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय सुरू आहे। 5व्या आणि 6व्या श्लोकावरचं निरूपण चाललेलं आहे। देहाची व्याख्या, देहाचे एलिमेंट्स किती तत्व आहे, त्या 36 तत्वाबद्दल चर्चा सुरू आहे। त्यापैकी पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार यांची चर्चा झालेली आहे। त्यानंतर इंद्रियांची चर्चा आपली सुरू आहे। त्यापैकी ज्ञानेंद्रिय घेऊन झालेले आहे। आता कर्मेंद्रियाबद्दल माऊली काय सांगतात ते आपण पाहूया।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
कर्मेंद्रिये म्हणिपती ती ये जाणी जती, आईके कैवल्यपती सांगतसे, पै प्राणांची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी, तियेची रिगिनिगी द्वारी पाचे इही, एवं दाहाही करणे सांगितली देवो म्हणे, परीसाता पुढे पणे मनते ऐसे, जे इंद्रियाणी बुद्धी माझारी लिये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे, निळीमांबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो जाहले। कर्मेंद्रिये ज्याला म्हणतात ती ही समज, म्हणजे कोणते कर्मेंद्रिये? जीभ, हात, पाय, उपस्थानिक गुध हे कर्मेंद्रिये। असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना ऐक, शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे, प्राणशक्ती, क्रियाशक्ती, क्रियाशक्तीला प्राणशक्तीची स्त्री म्हणतात। तिचे शरीराच्या आत येणे आणि बाहेर जाणे या 5 द्वारांनी होते। म्हणजे जेव्हा आपण चालतो तेव्हा ती क्रियाशक्ती पायामध्ये असते, जेव्हा आपण हाताने काही व्यवहार करतो तेव्हा ती क्रियाशक्ती हातामध्ये असते, जेव्हा काही आपण बोलतो खातो त्यावेळी क्रियाशक्तीही तोंडात असते। याप्रमाणे 10 इंद्रिये सांगितली असे देव म्हणतात। आता मन हे कशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक। आता मनाबद्दलची व्याख्या फार सुंदर दिली आहे ज्ञानेश्वरीत। जे मन इंद्रिये आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर चंचलपणाने असते, रजोगुणाच्या खांद्यावर म्हणजे रजोगुणाच्या आश्रयाने, कशात? इंद्रिय आणि बुद्धी। बुद्धी तर्कवितर्क करते, इंद्रिय वळवळ करतात आणि हे मन त्याच्यामध्ये संधी साधते आणि नेहमी चंचल असते, हे कधी स्थिर होऊ देत नाही माणसाला। आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळावरील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो, मन जे जे काही करते, जे जे काही म्हणते तो नुसता खोटा भास असतो, ते यथार्थापासून, खऱ्यापासून फार लांब असते। मन हे चंचल तमोगुणाची किंवा रजोगुणाची बनलेली एक चंचल मूर्तीच आहे। आणि शुक्रशोणिताचा सांधा मिळता पांचांचा बांधा, वायू तत्वदशधा एकची जाहले, मग तिही दाही भागी देहधर्माच्या खैवंगी, अधिष्ठिले आंगी आपुलाल्या, तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ, म्हणून रजाचे बळ धरिले तेणे, ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराची उरावरी, ऐसा ठाई माझारी बळीयावले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जया चंगे संगी जीव दशा वस्तू। आणखी रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो। रेत व रक्त यालाच आपण मॉडर्न सायन्सच्या भाषेमध्ये हा प्रकार हा ज्याला आपण मॉडर्न सायन्सच्या भाषेमध्ये मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणतो हायब्रिडायझेशन किंवा नॉट हायब्रिडायझेशन त्याला आपण म्हणू फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता फर्टिलायझेशन होते आणि या पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे त्या शरीरामध्ये एकच वायू तत्व स्थान भेदे करून पंचप्राण आणि पंच उपप्राण असे 10 प्रकारचे झाले. एका वायुतत्वापासूनच हे पंचप्राण आणि पंच उपप्राण हे असे 10 प्रकारचे प्राण निर्माण होतात. मग त्या 10 प्रकारच्या वायूंनी देहधर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या त्या जागांचा आश्रय केला. हे शरीर कसं निर्माण झालं त्याची पूर्ण कम्प्लीट माहिती आहे बरं ही. आता वेळ कमी असल्यामुळे मी जास्त विस्तार करू इच्छित नाही. आणि त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे आश्रयरहित राहिले म्हणून त्या चांचल्याने रजगुणाचे बळ धरले, रजगुणाचा आश्रय केला आणि ते चांचल्य बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या उरावर अशा बुद्धी आणि अहंकार याच्यामधील जागेमध्ये बळकट होऊन बसले. आणि त्या चांचल्याला काय म्हणतात? मन असे म्हणतात. अशा प्रकारे ही मनाची निर्मिती होते. एकीकडे 10 प्रकारचे प्राण, एकीकडे रजगुणांनी बनलेलं हे मन, एकीकडे बुद्धी, एकीकडे अहंकार, अशा त्या मधल्या जागेत येऊन बसते आणि मधल्या जागेत माणसाला फिरवते आणि त्याला हे मन नाव आहे. आणि वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे. मन म्हणजे हे साधं सुधं नाही आहे, हे मूर्तिमंत कल्पनाच आहे. आणि त्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे आपण ब्रह्म आहोत या आत्मा आहोत त्या मनाच्या संगतीने या ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे. जे मी मगाशी सांगितलं की प्रतिबिंब पडलं आरशात, ते प्रतिबिंबाची अवस्था या मनामुळे प्राप्त झाली आहे. आणि हे मन जन्मोजन्मी आहेच आहे, आहेच आहे, आहेच आहे. आणि या जन्मोजन्मी आपल्याला भटकंती करण्याला सगळ्या उपद्रवाचं कारण म्हणजे हे मन आहे. आणि जे प्रवृत्तीला मूळ आहे, माणसाची वृत्ती प्रवृत्ती आहे त्याचं मूळ कारण हे मन आहे. आणि कामाला ज्याचे बळ आहे म्हणजे कशाही प्रकारची कामना या मनामुळे होते. आणि जे अहंकाराला अखंड चेतविते, एखाद्या माणसाचा अहंकार थोडा सुप्त जरी झाला असेल तरी ते नेहमी त्या मनाला त्या अहंकाराला चेतविते, अहंकाराला जाग करत राहते. जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी, जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी, जे पाठी पूर्वी भयासिगा, द्वैत जेथे उठी अविद्या जेणे लाठी, जे इंद्रियाते लोटी विषयान माजी, संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांचिया उतरंडी उतरी रची, जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. हे मन प्रवृत्तीला मूळ आहे, कामाला ज्याचे बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवित असते, अहंकाराला आणखी आणखी उचकवते, अहंकाराला आणखी आणखी मोठा करते. मन इच्छेला वाढवते, आशेला चढवते. अर्जुना, भयाचे संरक्षणसुद्धा हे मनच करते. जे द्वैताच्या उत्पत्तीची जागा आहे, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयांमध्ये ढकलते, जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडते, कल्पनेत मोठे मोठे इमले बांधते आणि इमले तोडते आणि मनोरथांच्या उतरंडीच्या उतरंडी उतरते आणि रचते, अशी ही हे मनाचे काम आहे. जे भ्रांतीचे कोठार आहे, इट इज अ बिग रिझर्व, इज अ बिग रिझर्वायर ऑफ कन्फ्युजन. मन काहीच करू देत नाही, हे करायला लावते थोड्या वेळाने, ते करायला लावते, हे योग्य की ते असं द्वंद्व 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 निर्माण करते, म्हणून माऊलीच्या भाषेत हे भ्रांतीचे कोठार आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे आणि ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे. बुद्धीचे द्वारसुद्धा या मनाने झाकून टाकले आहे. जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे, अशी भयंकर कर्तबगारी या मनाची आहे. ते गा किरीटी मन या बोला नाही आन, आता विषयाभिधान भेदू ऐके, तरी स्पर्शो आणि शब्दू रूपरस गंधू हा विषय पंचविधू ज्ञानेंद्रियांचा, एहीची पाचई द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा का हिरवे सारी भांबावे पशु, मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू चंक्रमण उत्सर्गू विणमूत्राचा, हे कर्मेंद्रियांचे पाच विषय गासाच जे बांधोनिया माच क्रिया धावे, ऐसे हे दाही विषय. चला अर्जुना, असे ते मन यात काही अन्यथा नाही. आता विषयांची वेगवेगळी नावे ऐक. विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पाच ज्ञानेंद्रियांचे विषय आहे. पाच ज्ञानेंद्रिय असतात, त्या ज्ञानेंद्रियांचे विषय पाच. या पाच प्रकारचे विषय आहेत, या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते बरं. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत, या पाच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातूनच हे ज्ञान, या हे मन, या पाच द्वारांनीच ज्ञान बाहेर धावते. ते कसे? तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे भांबावतात, तसे ज्ञान भांबावते. लहान लेकरू असते, त्याला हळूहळू हळूहळू याची सवय लागते, आणि पहिल्या दिवसापासून लेकराला जेव्हा काही दिसत नाही, हळूहळू दिसायला लागते, तेव्हा डोळ्याचे काम होते, हळूहळू ऐकायला लागते, त्या मुलाचं नाव घेतात तो ओ देऊ लागतो, अशा प्रकारे ते ऐकायला लागते. त्याला स्पर्श केला तर त्याला सुरुवातीला जाणवत नाही, पण नंतर त्याला जिथे बोट लावलं तिथे तो पाहू लागतो. अशा प्रकारे ते ज्ञान हिरव्यागार कुरणासारखे, जेव्हा हिरव्यागार कुरणामध्ये एखाद्या पशूला सोडावं तर ते भांबावते, तसे हे ज्ञान भांबावते. मग तोंडाने स्वर आणि अक्षरे विसर्ग यांचा उच्चार करणे, हाताने घेण्याची देण्याची क्रिया करणे, पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे, गुदाने मलाचा त्याग करणे, हे पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय असे आहेत. यांचा पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार हा आयुष्यभर चालूच राहतो. ऐसे हे दाही विषय इये देही, आता इच्छा तेही सांगी जैल, तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे, ऐसी आवरी चेतवे जे गा वृत्ती, इंद्रिया विषयांची भेटी सरसीच वेगे उठी, कामाची बाहुटी धरूनिया, जिएचेनी उठिले पणे मना सैंद धावणे, नरिगावे तेथ करणे तोंडे सुती, जिए वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी ते गा इच्छा. याप्रमाणे हे दहा विषय म्हणजे पाच कर्मेंद्रियाचे विषय, पाच ज्ञानेंद्रियाचे विषय या देहामध्ये आहेत. आणि आता याच्या पुढे इच्छा काय ते सांगतो. तर मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने अथवा दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात, अशाने जी वृत्ती जागी होते, इंद्रिये आणि विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते. जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावाव्यास लागते, आणि जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, तिला इच्छा असे म्हणतात. म्हणजे इच्छा, कोणत्याही विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी इच्छा जागृत होते आणि ह्या वृत्तीपासून इच्छा जागृत होते आणि तिला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, तिला इच्छा असे म्हणतात.
आणि इच्छिलिया सांगडे इंद्रियामीशन जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तो चिद्वेषू आता यावरी सुख ते एवं विद देख जेणे एकेची अशेष विसरे जीऊ मना वाचे काये जे आपुली आण वाही देह स्मृतीची त्राये मोडीत जेये जयाचे नी जाले पणे पांगुळा होई जे प्राणे सात्वी कासी दुणे वरी ही लाभू काघव्याची इंद्रिय वृत्ती हृदयांच्या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जे गा.
आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना जेव्हा इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती असते तिला द्वेष असे म्हणतात. म्हणजे आपण एखाद्या वस्तूची इच्छा केली आणि ती इच्छित वस्तू आपल्याला जर का नाही मिळाली तर आतमध्ये जो उत्पन्न होतो त्याला द्वेष म्हणतात. इच्छा केलेली जी वस्तू जर आपल्याला मिळाली नाही तर त्यापासून द्वेष निर्माण होतो. आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे ते सांगतात. आता सुख जे आहे ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो. जीव हा त्या सुखामुळे सगळं काही विसरून जातो. जे मनाला वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते म्हणजे या सर्वांचे व्यापार बंद करते आणि जे देह स्मृतीचे बळ मोडीत येते, जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा होतो आणि सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीच्या वर वाढते आणि अर्जुना, जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून आणि त्यास तेथे थापटून गाढ निद्रा आणते त्याला सुख म्हणतात. मंडळी, बरेचदा मी सांगत असतो की सुख आणि सुख आणि आनंद हे दोन शब्द आपल्याला सारखे वाटतात पण हे दोन शब्द अत्यंत भिन्न आहेत. सुख आणि आनंद याच्यामध्ये खूप फरक आहे. आता इथे जे सांगितलं आहे, देह स्मृतीचे बळ मोडीत येते, जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा होतो, म्हणजे हे सगळं कशाशी निगडीत आहे, हे सगळं या शरीराशी संबंधित आहे कारण हे देहाचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सुख आहे पण आत्म्याचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आनंद आहे. ज्याच्यापासून देहाला लाभ वाटतो, देहाला मजा येते त्याला सुख म्हणतात आणि ज्याच्यापासून आत्म्याला मजा येते त्याला आनंद म्हणतात. सुख आणि आनंद अशा प्रकारे हे दोन वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. सुखाचा संबंध शरीराशी आहे. कोणत्याही सुविधा आपल्याला मिळाल्या तर त्यापासून सुख निर्माण होते. एखादी मुलगी माहेरी येते, जेव्हा ती माहेरी येते तेव्हा तिचे मायबाप तिची वाट पाहत असतात. त्या मुलीला माहेरी येताना पाहून लांबूनच माय आणि बाप यांच्या मनात जी भावना निर्माण होते त्याला आनंद म्हणतात. कारण ती संवेदना आत्म्यापासून येते आणि त्याच मुलींनी आपल्यासोबत लाडू आणले असतील, आई वडिलांना खायला दिले, ते लाडू गोड लागत असतील तर त्यापासून होणारं सुख, पण मुलीची भेट होताना होणारा आनंद, असा हा आनंदात आणि सुखात फार मोठा फरक आहे. तर हे जे निर्माण होते त्याला सुख असे म्हणतात. किंभवना सोये जीवात्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख.
आणि ऐसी हे अवस्था न जोड़ता पार्था जीजे तेची सर्वता दुख जिणे जे मनोरथ संगे नभे ईरवी सिद्धि गेले चियाहे हे दोनी ची उपाये सुख दुखासी आता संगा साक्षी भूता देह चैतन्याची जे सत्ता तिये नाम पांडुसुता चेतना इथ जे नखौनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्था तरी पालटेना।
फारस काय सांगावे, जीवाला आत्म्याचा लाभ जेव्हा इथे प्राप्त होतो त्या स्थितीला काय वर्णन करावे। आणि अर्जुना, अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दुःख आहे। म्हणजे सुखाच्या विरुद्ध धर्म जो असतो त्याला दुःख म्हणतात। ते सुख मनोरथाच्या संगतीने प्राप्त होत नाही। एरवी मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की ते स्वतः सिद्ध आहेच। हे दोनच उपाय, मनाची स्थिरता आणि मनाची अस्थिरता। म्हणजे मनाची स्थिरता सुखाला कारणीभूत, तर मनाची अस्थिरता किंवा चंचलता हे दुःखाला कारणीभूत असते। अर्जुना, आता असंग साक्षीभूत असा चैतन्य आणि या चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला येथे चेतना हे नाव आहे। जी पायांच्या नखापासून तर मस्तकापर्यंत सर्वत्र भरलेली आहे, केसापर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जगत असते आणि जी तिन्ही अवस्थांमध्ये बदलत नाही। तिन्ही अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था असतात। त्या तिन्ही अवस्थांमध्ये ही चेतना कायमस्वरूपी असतेच असते। मन बुद्ध्यादी आघवी जिये चेनी टवटवी प्रकृती वनमाधवी सदा चिजे जडा जडी अंशी रहाटे जे सरिसी ते चेतना गा तुझसी लटीके नाही पैराव परिवारु नेणे आज्ञाची परचक्र जिणे का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधुवरती नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन का सूर्यसंगु जन चेष्टवी गा अगा मुख मेळे वीण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी। मन बुद्धी इत्यादी जिच्या योगाने प्रसन्न असतात आणि जी नेहमी प्रकृती शरीर रूपी वनाचा वसंत ऋतू आहे, जी जड व चेतन पदार्थामध्ये सारखी वागते, ती अर्जुना चेतना होय। नुसत्या चेतन पदार्थात नाही, जड पदार्थामध्ये सुद्धा चैतन्य असतेच असते। हे मी तुला खोटे सांगत नाही। आपला लवाजामा वगैरे किती आहे हे राजास ठाऊक नसताही त्याची आज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते अथवा पूर्णचंद्राच्या उदयाने समुद्रास जशी भरती येते, पण आपल्या योगाने समुद्राला भरती आली ही जसे चंद्राला माहीत नसते, अथवा लोह चुंबकाची जवळीक लोखंडास हालचाल करायला लावते, अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते। अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने करते, त्याप्रमाणे या शरीरामध्ये आत्मसंगती ही जळाला चेतन दशेला आणते। म्हणजे जळाला जीवदशेला, जीवन ज्या गोष्टीमध्ये आपल्या मुळते त्याला चेतना म्हणतात। नाहीतर हे पंचमहाभूतापासून आपल्याला शरीर निर्माण करता आलं असतं, पण आपल्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये चैतन्य टाकण्याची काही आत्तापर्यंत कुठलाच उपाय साध्य झाला नाही। ज्याला आपण टिश्यू कल्चर म्हणतो, ज्याला एम्ब्रियो टेक्नॉलॉजी म्हणतो, या सर्व टेक्नॉलॉजी कितीही विकसित झाल्या तरी त्याच्या माध्यमातून आपल्याला चेतना त्याच्यामध्ये टाकता येत नाही, जडाला जीव करता येत नाही, जडाला सचेतन करता येत नाही। अशी जी चेतना ती या देहाचा एक एलिमेंट आहे। आता उरलेले एलिमेंट्स आपण उद्याच्या भागात पाहू। आजचा भाग आपण इथेच थांबूया। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्रीध्यानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।